शंकराच्या जटात आणि नाणेघाटाच्या उठात वसलेल्या किल्ले शिवनेरीवर उषक्काल झाला, शिवरायाचा जन्म झाला, पुत्र जिजाऊ साहेबांना झाला, पुत्र शहाजीराजांना झाला, पुत्र सह्याद्रीला झाला, पुत्र महाराष्ट्राला झाला, पुत्र भारतवर्षाला झाला। शिवनेरीवर शिवबाचा पाळणा आंदोळू लागला। महाराष्ट्राची भाग्यभवानी जिजाऊ साहेबांच्या मुखानं अंगाई गीत गाऊ लागली।